पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संत जय 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 रघुवीर समर्थ। करुणी नाना सायास केला 14 विद्यांचा अभ्यास रिद्धी सिद्धी सावकाश वळल्या जरी तरी सद्गुरु कृपे विरहित सर्वथा न घडे स्वहित यमपुरीचा अनर्थ चुकेना येणे जव नाही ज्ञान प्राप्ती तव चुकेना यातायाती गुरु कृपे वीण अधोगती गर्भवास चुकेना। सद्गुरु कृपेशिवाय यमपुरीचा अनर्थ चुकणार नाही असं समर्थ म्हणतात। सद्गुरु कृपेनी काय काय होतं ते सांगतायत। अनेक प्रकारे सायास करून 14 विद्यांचा अभ्यास करता येऊ शकेल असं समर्थ म्हणतात। म्हणजे 14 विद्यांचा अभ्यास करण्यासाठी सद्गुरु कृपेची गरज नाही, इतर जे गुरु आहेत त्या त्या विद्यांचे त्या विद्यांच्या योगानी त्या गुरूंच्या योगानी या विद्यांचा अभ्यास करता येणं शक्य आहे। या विद्या देखील ज्योतिष शास्त्रासारख्या सूक्ष्म विद्या समजलेल्या आहेत, पण त्या शिकवण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता नाही। त्याच्या पुढे ते असं म्हणतात, रिद्धी सिद्धी सावकाश वळल्या जरी, तसंच रिद्धी आणि सिद्धी मिळण्यासाठी देखील सद्गुरूंची आवश्यकता नाही एक वेळ, कारण सद्गुरु रिद्धी सिद्धीच्या दिशेने तुम्हाला नेतच नाहीत। विशिष्ट प्रकारची भावना, विशिष्ट प्रकारचे मंत्र, विशिष्ट प्रकारची व्रत, विशिष्ट प्रकारची तप, विशिष्ट प्रकारे संयम, अशा गोष्टींनी सिद्धी प्राप्त होऊ शकतात। आणि या संयमाचा अभ्यास आणि सिद्धींची प्राप्ती हे गुरुकृपेशिवाय होऊ शकतं, त्याच्यासाठी सद्गुरूंची गरज नाही। त्या एक वेळ मिळू देखील शकतील। त्यामुळे अशा प्रकारच्या रिद्धी आणि सिद्धी म्हणजे भरभराट अशा बऱ्याच सिद्धी असतात। वाचा सिद्धी सरखी सिद्धी, जे बोलेल ते घडेल, अशा अनेक सिद्धींनी लोक आकर्षित होतात, त्यामुळे रिद्धी देखील जवळ येतात, म्हणजे भरभराट देखील जवळ येते। लोकांचा विश्वास बसतो, लोक पैसे आणून देतात। तरी सद्गुरु कृपे विरहित सर्वथा न घडे स्वहित, पण सद्गुरु कृपेशिवाय स्वहित घडत नाही। विद्यांच्या अभ्यासाने स्वहित घडत नाही ही अडचण आहे। स्वहित म्हणजे आपल्या स्वतःचं हित। या सगळ्या विद्या आहेत, या विद्या बाहेरच्या जगतातल्याच आहेत, आणि या बाहेरच्या जगतातल्या विद्यांचं समाधान बाहेरच्या जगतातच होतं, स्वपशी होत नाही। तसंच सिद्धीमुळे स्वहित होत नाही। एकदा रामकृष्ण गंगेच्या काठावर उभे होते, नावेची वाट पाहत उभे होते आणि एक साधू आला आणि तो साधू गंगेवरून चालत पलीकडे गेला. तर रामकृष्ण असं म्हणाले की जी सिद्धी प्राप्त करण्यासाठी जन्म घालवला आणि ही सिद्धी प्राप्त झाली, दोन पैसे दिले की नावाडी पलीकडे घेऊन जातो, याच्यासाठी सगळा जन्म वाया घालवला असं रामकृष्ण म्हणाले. रामकृष्णांकडे ती भैरवी ब्राह्मणी आलेली होती आणि तिला अनेक सिद्धी अवगत होत्या. तिने रामकृष्णांकडून काही तांत्रिक साधना करून घेण्याचं ठरवलं. रामकृष्ण या कशालाच बदले नाहीत. या ज्या सिद्धी आहेत, या सिद्धी लोकांना चमत्कार दाखवण्यापुरत्या पुष्कळ आहेत, आहेत देखील. आणि त्या मी असं वाचलं की आणि ही गोष्ट 1975 सालाच्या दरम्यान मला पोफळे काकांनी एक पुस्तक दिलं. ते आता एक मोठे साधू आहेत आणि ते एक मोठा संप्रदाय चालवतात. ते अमेरिकेतून भारतामध्ये या देशामध्ये काही अध्यात्म परमार्थ सिद्धी या आहेत अस्तित्वात म्हणून कुतूहलानी आलेले होते. तर त्यांनी असं म्हटले की एक साधू हिमालयातून त्या गावामध्ये आला, त्यांनी खड्डा खणवला, त्या खड्ड्यामध्ये आपण जाऊन झोपू असं त्यांनी सांगितलं आणि किती 3 दिवस अथवा 5 दिवस काय जे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, मी याच्यामध्ये आत राहू शकतो असं सांगितलं आणि 5 दिवसानंतर मात्र तुम्ही किंवा 3 दिवस काय जे आहेत ते काढा. बाहेर काढल्यावर देखील त्याला आत ठेवलं तेव्हा त्याची नाडी लागत नव्हती, त्याचं श्वसन नव्हतं. त्याला आत ठेवलं त्या खड्ड्यामध्ये, त्या खड्डा तो बुजवला, 3 दिवसानंतर बाहेर काढलं. बाहेर काढलं तेव्हा देखील त्याच्या ठिकाणी प्राण शक्ती नव्हती, नाडी चालू नव्हती. आणि मग थोड्या वेळानी त्याला जागृती आली आणि तो सगळ्या जमलेल्या लोकांना सांगून गेला की ही क्षुद्र सिद्धी आहे, ही मला मिळालेली आहे, ही क्षुद्र सिद्धी आहे, पण आत्मज्ञान मिळाल्याखेरीज खरी गती नाही असं सांगून तो परत हिमालयात डोंगरात निघून गेला असं त्याच्यामध्ये मी वर्णन वाचलं. आणि हे फार पूर्वीचं नाहीये, माझ्या लहानपणीचं आहे. त्या दरम्यान घडलेली ही घटना आहे, त्यांनी जे साल दिले ते. पण या सिद्धींचा आत्मज्ञानासाठी उपयोग नाही. समर्थ असं म्हणतात, तरी सद्गुरु कृपे विरहित सर्वथा न घडे स्वहित, आत्मज्ञानरूपी स्वहित कोणत्याही सिद्धीनी मिळत नाही. यमपुरीचा अनर्थ चुके ना की, जेव्हा मृत्यू येतो, मृत्यू जवळ येतो, तेव्हा चांगली परीक्षा होते. मृत्यू उपरांत तो परत जन्माला येणं आणि जन्माला न येणं आणि मरणाच्या आधीच जे मरणा ऐलीकडे मज मिळवून गेले पुढे मग मरणी आणिकीकडे जातील केवी असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. यमपुरीचा अनर्थ मृत्यू झाल्यानंतरच होतो असं नाही. मृत्यूचं जे भय आहे त्या भयापासून मुक्तता म्हणून देह पडल्यानंतर देखील पुन्हा जन्म नाही. आणि ही भयापासून होणारी मुक्तता ही तो परमात्माच तू आहेस, तत्त्वम असी सोहम अस्मी या महावाक्याच्या उपदेशानी, त्याच्या आलंबनानी आणि मग नंतर त्याच्या साक्षात प्रचितीनी आणि मग तसा विश्वास दृढ होऊन मग यमपुरीचा अनर्थ टळेल. जन्ममृत्यू देहाला आहेत आणि मृत्यू हा राहणारच असं म्हणतात रामकृष्ण ते आले गेले. त्यामुळं सर्वांच्याच देहाला मृत्यू आहे. पण तू अविनाशी आहेस असं सद्गुरू सांगतात. ऐक शिष्या येथींचे वर्म, स्वये तूची आहेसी ब्रह्म. ये विषयी संदेह भ्रम धरूची नको असं सद्गुरू सांगतात. सद्गुरू कृपा करतात, ते कृपाळू असतात, सकणव असतात. शब्द ज्ञाने पारंगतू, ब्रह्मानंदे डुल्लतू, शिष्य प्रबोधिनी समर्थू असं त्यांचं वर्णन केलंय. पण नाना सद्विद्येचे गुण त्याही वरी कृपाळूपण. ते उपदेश करतात, हे प्रबोधन शक्ती केवळ आहे म्हणून उपदेश करतात असं नाही, त्यांच्या ठिकाणी कृपाळूपण असतं. ते उदार असतात, ते ज्ञान देण्यासाठी ते उत्सुकही असतात आणि उदारही असतात. त्यांना कणव असते, त्यामुळे ते प्रबोधन करतात. प्रबोधन याचा अर्थ त्यांच्या अंतर्यामी जो बोध आहे तो बोध दुसऱ्याच्या अंतर्यामी निर्माण करण्याचं सामर्थ्य, याला प्रबोध प्रबोधन शक्ती असं म्हणतात. ही प्रबोधन शक्ती शब्दामध्ये नाही, कितीही शब्द वाचले तरी प्रबोधन होत नाही. ही प्रबोधन शक्ती ज्याच्या अंतर्यामी ती ज्ञानज्योत उजळलेली आहे, ही प्रबोधन शक्ती ज्याच्या अंतर्यामी निश्चयात्मक ज्ञान ठसलेलं आहे, त्याच्या दर्शने स्पर्शने त्याच्या बोलण्यातून त्याच्या स्पर्शातून त्याच्या दृष्टीतून शिष्य हळूहळू बोध ग्रहण करत असतो. बोध ग्रहण होणं याच्यासाठी ज्याच्यापाशी बोध आहे त्याच्यापासून बोध प्रसृत व्हायला लागतो आणि हा बोध प्रसृत करण्याचं काम होण्याचं काम त्यांच्या अस्तित्वातच घडत असतं, त्यांच्या अवतीभोवती ते असतं. मी स्वामीजींकडे पाहिलेलं आहे, स्वामीजींच्या अस्तित्वातच बोधाचं प्रबोधन होत असे. आम्हाला ते आनंदाच्या स्वरूपाने जाणवायचं, आम्हाला ते शांतीच्या स्वरूपाने जाणवायचं, आम्हाला ते विवेकाच्या स्वरूपाने जाणवायचं. पण प्रसृत होत असे बोध. म्हणून सद्गुरूंच्या कृपेशिवाय स्वहित घडत नाही आणि सद्गुरूंची कृपा त्यांची अनुकंपा हा त्यांचा सहज स्वभाव असतो, स्वधर्म असतो. त्यामुळे जर काही होत असेल तर शिष्याच्या ठिकाणी एक निश्चिंतता येते, हळूहळू होते. सद्गुरु कृपा कळे त्यासी जो शोधील आपणासी, पुढे कळे अनुभवासी आपे आप वस्तू. हळूहळू आणि सहज असं होत असतं. मोटके गुरुमुखे उदयजत दिसे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आणि हृदय स्वयंभची असे. ते ज्याच्या त्याच्या हृदयामध्ये असतंच, पण सद्गुरूंच्या मुखातून मोटके शब्द बाहेर पडल्यानंतर जे शिष्याच्या अंतर्यामी सहजगत्या असतं पण तो त्याला पारखा झालेला असतो. प्रत्यक्ष फावे तैसे आपैसयाची, तर ते आतून निर्माण व्हायला सुरुवात होते. जसं एक बाहेरून चांगला उत्तम फुलांचा गुच्छ किंवा फांदी जमिनीमध्ये टोचून ठेवली तर कालांतराने त्याची पानं सुकून जातील, फुलं गळून पडतील. पण तेच जमिनीतूनच अंकुर फुटला आणि तेवढ्याच उंचीची फांदी निर्माण झाली तर त्याच्यावर असणारी पानं फुलं ही सदाबहार असतील. ती फुलं गेली तरी उद्या फुलं येतील. आज झालेल्या फुलांचं संध्याकाळी निर्माल्य होईल, पण तिथं अनेक कळ्या असतील, त्या फुलायला सुरुवात होईल. पानं गेली तरी नवीन नवीन अंकुरतील. हे आतून घडलं पाहिजे, शिष्याच्या आतून ते घडतं. सद्गुरु कृपा ही शिष्याच्या आतून काम करायला सुरुवात करते आणि त्यामुळे यमपुरीचा अनर्थ चुकतो. आपल्याकडे शितोळे काका आजही आले असतील एखाद्या वेळेला. त्यांच्या मंडळी केईएम मध्ये ऍडमिट होत्या, कॅन्सर होता. मला म्हणाले की तुम्ही जरा पाहायला या. ती असं म्हणते की मला आता जगायचं नाही, पण आमचं धैर्य होत नाही की अशा व्यक्तीच्या नळ्या आपणहून काढा असं कसं सांगायचं. आमचं धाडस होत नाहीये. पण त्यांचे हालही पाहवत नाहीत. तुम्ही या, त्यांच्याशी बोला, मग बघू काय करायचं ते. आणि तुमची आठवणी त्या काढतायत. म्हणून मी शितळे काकूंना भेटायला गेलो तर मला पाहिल्यावर एकदम आनंदित झाल्या. म्हटलं, काय काकू कशा आहात तुम्ही, मी चांगली आहे या नळ्यांचीच अडचण आहे, केवळ म्हणाल्या. या नळ्या काढल्या तरच मला सुख होणार आहे. मी म्हटलं, तुम्ही काय करताय? तर मी स्वामींना आठवतीये म्हणाल्या. मी नामस्मरण करतेय, मला मरणाची भीती नाहीये. मी यांना सांगतेय की हे सगळं काढून टाका. मला असं जाणवलं की स्वामीजींची कृपा काम करत होती. धड जगूही देत नाहीत आणि धड मरूही देत नाहीत अशा परिस्थितीमध्ये उपचार करत एक प्रकारे टांगून तंगवत ठेवायचं एखाद्या व्यक्तीला. पण डॉक्टरांचाही इलाज नसतो, ते त्यांच्या नियमामुळे बांधलेले असतात. पण त्याच म्हणाल्या की मी आनंदात आहे, या नळ्यांचीच अडचण केवळ मला होती आहे. त्यांची मुलगी मुलगा होते, ते माझे दोन हात उचलून जोडा म्हणाल्या. स्वामीजी आलेत, त्यांना हातही हलवता येत नव्हते. यमपुरीचा अनर्थ चुकला. मरणाची भीतीच गेली. मी नुकतंच ऐकलं, कोणता रोग हल्ली व्हायरस काय, जीबीएस काय म्हणतात त्याला, जीबीएस, त्या व्हायरसने आपल्याकडे येणारे एक साधक, मुंबईचे साधक, तर त्यांना तो जीबीएस निदान झालं आणि सगळं अंग पॅरलिटिक झालं. बोलता येईना, खाता येईना, काही हात पाय हलवता येईनात. मी नुकतंच भूगावच्या साधना शिबिरामध्ये कालच परवाच त्यांचं मनोगत ऐकून आलो आणि मला ते माहीत होतं, मागच्या वर्षीची घटना आहे. डिसेंबरमध्ये मुलाचं लग्न होतं, बहुधा ऑक्टोबरमध्ये त्यांना तो अटॅक आला. काय 30-35-40 दिवस ते दवाखान्यात होते. ते म्हणाले की या रोगाचं स्वरूप लक्षात आल्यावर मी एकच केलं, मी गणेशपुरममध्ये झालेल्या स्वामीजींच्या आठवणी, स्वामीजींच्या भेटी डोळ्यासमोर आणायचो. ते प्रथम भेटले ते डोळ्यासमोर आणायचो, मग अनेक वेळेला गेलो तेव्हाच्या भेटी डोळ्यासमोर आणायचो, प्रवचन करताना डोळ्यासमोर आणायचो, मुंबईला स्वामीजी आलेले होते तो प्रसंग त्याच्यात रंगून जायचो, अनुग्रहाचा प्रसंग आठवायचो, रंगून जायचो. डॉक्टर येत होते, काही करत होते, मला काही करता येणं शक्य नव्हतं. एक प्रकारे निर्भयता आली. आता ऑनलाईनवर तिथं ते ऐकत असतील हे मी सांगतोय ते, कारण आपलं शिबिर चाललेलं आहे आणि तिथं हे प्रवचन ऐकवलं जात आहे. आणि हळूहळू त्या रोगातून ते बाहेर आले दर 2-3 दिवसांनी मी फोन करून चौकशी करत होतो, काय आहे, कसं आहे, मुलाचं लग्न जवळ आलंय. आणि लग्नाच्या आधी 20-21 दिवस डिस्चार्ज मिळाला. जशी शक्य तेवढी हालचाल करून त्यांनी निमंत्रण केली, लग्न पार पडलं आणि आता शिबिरात आलेले आहेत. मृत्यूचं जे भय आहे, यमपुरीचा जो अनर्थ आहे तो अनर्थ म्हणजे गेल्यानंतर तुम्हाला तिथं काय शिक्षा होतात वगैरे हे जे आपण ऐकलेलं असेल त्याला यमपुरीचा अनर्थ असं म्हणत असू, तर मृत्यूची भीती हाच यमपुरीचा अनर्थ आहे. मी अशी एक गोष्ट वाचली की एका गावावर भलं मोठं सावट आलं. त्या ढगांमध्येही काही विचित्रच दिसत होतं. गावातल्या लोकांनी विचारलं की अशा प्रकारचे ढग आम्ही कधी पाहिले नव्हते. ते म्हणे की ही पूर्वसूचना आहे, रोगराई येणार आहे. आणि जवळपास 5,000 लोक तरी त्या रोगराईत गावातले मरणार आहेत. आणि मग तो विचित्र ढग तसा निघून गेला. काही काळाने रोगराई आली, पण प्रत्यक्षात 5,000 जास्त लोक गेले. परत तो विचित्र ढग जाताना जेव्हा दिसला तेव्हा लोकांनी विचारलं की तू तर सांगितलेलं होतंस की 5,000 लोक मरणार आहेत, पण 5,000 कितीतरी जास्त गेले. तर तो मनुष्यवाणीत असं म्हणाला की मी तर 5,000 नेले, उरलेले भीतीने गेले. जाणार आहेत मोठ्या संख्येने लोक, या भीतीनेच उरलेले गेले. मी माझं काम केलं, 5,000 नेले. जीवावर जे अबोधात्मक संस्कार झालेले असतात त्या संस्कारामुळे कर्मगती निर्माण होते. बरे वाईट संस्कार जे जीवावर झालेले असतात त्या संस्कारामुळे या जन्मातलं कर्म देखील संस्कारांनीच प्रेरित होतं. त्यामुळेच निर्णयशक्ती ठरते, बुद्धी ठरते, मन ठरतं, चित्ताचं चिंतन देखील ठरतं कर्मामुळे. कर्मामुळे संस्कार होतात, संस्कारामुळे हे सगळं घडतं. आणि या जन्मातली कर्म तो संस्कार वशात जशी करतो तशी देह ठेवल्यानंतर ते संस्कार सगळे जीवाबरोबर जातात, ते नाहीसे होत नाहीत. जसं जीव पुढच्या गतीला जातो तेव्हा तेच सगळे संस्कार घेऊन येतो. असं असल्यामुळं हा यमपुरीचा अनर्थ म्हणजे देह ठेवल्यानंतर पुढचा देह मिळेपर्यंत देखील तो जीव निश्चिंत असणं आणि नसणं, तो क्लेश भोगत असणं स्वतःच निर्माण केलेल्या कर्माचे ते चालू राहतं. आणि तो परत जेव्हा एखाद्या देहामध्ये येतो तेव्हा तीच बुद्धी घेऊन येतो आणि तशाच प्रकारे वर्तन करू लागतो. जव नाही ज्ञान प्राप्ती तव चुकेना याता याती. म्हणून जोपर्यंत आत्मज्ञान झालेलं नाही आपण आत्मस्वरूप आहोत म्हणजेच आपण परमात्मस्वरूप आहोत आपण अविनाशी अव्यय अक्षर जन्म मरण रहित आहोत आपण आनंद स्वरूप आहोत अशा प्रकारचा बोध जोपर्यंत जीवाला होत नाही तव चुकेना याता याती तोपर्यंत जन्म मृत्यूचं चक्र कर्म कर्मफलाचं चक्र संस्कार रूपाने लगेच एक बाह्य फळ मिळतं तसं अंतरफळ मन बुद्धी चित्तावर ठसणं त्याच्यातून कर्मविपाक निर्माण होणं त्याप्रकारे जन्म आयुष्य भोग याती म्हणजे ज्ञाती ज्याच्या ज्या भागात जन्माला येणार ज्या कुळात जन्माला येणार हे सगळं त्याप्रमाणेच ठरणार. ज्ञान प्राप्ती होत नाही तोपर्यंत हे काहीही चुकत नाही. गुरु कृपेविण अधोगती गर्भवास चुकेना. आणि गुरु कृपेच्या शिवाय अधोगती म्हणजे परत जन्माला येणं हीच अधोगती आहे. आणि मग अधोगती म्हणजे अधिक अधिक वाईट वाईट अशा प्रकृती घेऊन संस्कार घेऊन जन्माला येणं ही अधोगती. आणि ऊर्ध्वगती म्हणजे मोक्ष असा अंतिम अर्थ आहे पण त्याच्या अलीकडचं म्हणजे जरी जन्माला आला तरी देखील चांगल्या कुळात जन्माला येतो. जन्माला आल्यावर साधना करू लागतो आणि असं करत करत तो मोक्षाला म्हणजे ज्ञानाला प्राप्त होतो. जव नाही ज्ञान प्राप्ती तव चुकेना याता याती गुरु कृपेविण अधोगती गर्भवास चुकेना. ध्यान धारणा मुद्रा आसन भक्ती भाव आणि भजन सकळ ही फोल ब्रह्मज्ञान जव ते प्राप्त नाही. म्हणजे कितीही ध्यान केलं ध्यान आणि धारणा हे समानार्थी शब्द आहेत बरं का. धारणा ध्यान आणि समाधी काही थोडा वेळ जी धारणा असते त्याचंच पुढे ध्यानात रूपांतर होतं. आणि जो दीर्घ ध्यानाचा काळ आहे म्हणजे उन्मनीचा काळ आहे त्याचंच पुढे समाधीमध्ये रूपांतर होतं. जो धारणेचा काळ आहे तो मनाचं अमन होऊन त्या अमनामध्ये आपण ब्रह्म असं स्फुरण निर्माण होणं आणि या स्फुरणेची धारणा होणं काही क्षण काही सेकंद ती धारणा टिकून राहणं. जसं एक क्षण म्हणजे अंदाजे 2.5-3 सेकंद म्हणजे एक क्षण 4-5 क्षण ते टिकून राहणं म्हणजे 12-15 सेकंद ते टिकून राहायला लागलं की ती धारणा झाली. तिथपासून ते साधारणपणाने 1/2 मिनिट ही धारणा टिकून राहते. म्हणजे ध्यानाला बसलेला आहे दृष्टित्वाने बसलेला आहे. जो द्रष्टा आहे त्या द्रष्ट्याला समोर दृश्य नाहीसं झालेलं आहे विचाररहित चित्ताचं अचित्त झालेलं आहे पण द्रष्टा मात्र ते अचित्त म्हणजे शून्य स्थिती पाहतो आहे. आणि या शून्य स्थितीमध्ये द्रष्ट्याला आपणच ब्रह्म आपणच आनंद स्वरूप असा बोध होतो आहे आणि तो बोध 10-15 सेकंद टिकतो आहे. तिथपासून ते समजा 1/2 मिनिट 1/2 मिनिट असा टिकतो आहे ही धारणा झाली. त्याच्या अडीच पट म्हणजे साधारणपणाने अडीच मिनिटं ही भावना तशीच राहील, म्हणजे अन्य विचारही येत नाहीत आणि द्रष्ट्याला केवळ ब्रह्मभाव राहिलेला आहे. आता तो द्रष्टा ब्रह्मभावाशी तदाकार झालेला आहे, द्रष्टा हा द्रष्टेपणाने राहिलेला नाही आणि त्याच्या अडीचपट म्हणजे समाधी स्थिती, म्हणजे अंदाजे किती 7 मिनिटं तशीच अवस्था टिकून राहणं ही ध्यान धारणा हे सद्गुरूंशिवाय शक्य नाही. अशा प्रकारची ध्यान आणि धारणा, ध्यान धारणा मुद्रा आसन, आपण जे ध्यान करतो आपल्या इथं निवेदन ही आहे की रविवारी सकाळी 7 ते 8 ध्यान होईल. ध्यान होईल म्हणजे ध्यानाचा प्रयत्न होईल. म्हणजे खरं उत्तम निवेदन काय तर 7 ते 8 आपण सगळेजण ध्यानाचा प्रयत्न करू. पण दरवेळेला असं एक प्रकारे काय पुणेरी सदाशिवपेठी निवेदन असं शक्य नाहीये. असं असल्यामुळे आपण ध्यान करू असं म्हणतो आणि कोण जाणे यामध्ये कोणाचं खरं असं ध्यान होतही असेल, कोणी प्रयत्न करत असेल, कोणाला जमतच नसेल, कोणाला अगदी 5-6 मिनिटं देखील निस्तरंग ब्रह्मस्थिती प्राप्तही होत असेल, त्यामुळेही हे निवेदन योग्य आहे असं मी म्हणेन. गुरुकृपेशिवाय अशा प्रकारचं ध्यान काय धारणा देखील शक्य नाही आणि मग त्याच्या अंतर्गत मुद्रा आणि आसन हे तर फारच तांत्रिक आहे. म्हणजे तुम्ही अशी बोटं ठेवायची, अशी ठेवायची, गुडघ्यावर ठेवायची का जवळ ठेवायची, मांडी कशी घालायची, पाठीचा कणा कसा असावा, ध्यानाची जी आसनं आहेत पद्मासन, सिद्धासन, वज्रासन, ते असावं का, एवढंच नव्हे समर्थ म्हणतात भक्ती भाव आणि भजन. कारण भजन म्हणजे टाळ चिपळ्यांचा खणखणाट अक्षरशः, जोर जोरात अरडा ओरडा, त्याच्यामध्ये भाव नाही, प्रेम नाही. चढाओढीनी म्हणताहेत यांनी चाल उचलून धरली तो संपेपर्यंत दुसरा वाटच बघतोय की आपण कधी गायला सुरुवात करू, हे भजन नव्हे. आणि अगदी असं न करता नियत मार्गाने उत्तम जरी भजन केलं तरी देखील सकळ ही फोल, समर्थ असं म्हणतात ब्रह्मज्ञान जवते प्राप्त नाही. भक्ती देखील साधकाला विशिष्ट स्थितीपर्यंत नेऊन पोचवेल, धारणा देखील विशिष्ट ठिकाणी नेऊन पोचवेल, ध्यान देखील त्याच्या आत जी भावना आहे त्या भावनेपोटी, पवित्र भावनेपोटी, उदात्त भावनेपोटी त्याला विशिष्ट आनंद देईल, भजन देखील एक आनंद देईल. पण त्याच्यावर कन्फर्मेशन होत नाही सद्गुरु कृपेशिवाय. त्यांनी निश्चय निर्माण होत नाही, ब्रह्माचा निश्चय निर्माण होत नाही. तुकाराम महाराज भजन करायचे ते भजन आणि आपण जे भजन करतो याच्यात काही फरक आहे असं आपल्याला वाटतं का? वाटत नाही. ते भजनानी तन्मय होत होते, आपण होत नाही ना, त्यामुळेही अलीकडेच राहतात साधनं. जोपर्यंत अपरोक्ष अनुभूती आपल्या स्वतःला स्वतःचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे सगळं फोल आहे. जोपर्यंत ब्रह्मज्ञानाखेरीज ही सगळी साधनं व्यर्थ कुडबुडी आहेत. सद्गुरु कृपा न जोडे आणि भलतीच कडे वावडे, म्हणून सद्गुरु कृपेशिवाय भलतीचं कडे म्हणजे गुरुच प्राप्त झाले नाहीत आणि सगळी साधनं करतोय. प्रामाणिक आहे तरी देखील जैसे आंधळे चाचरोन पडे गारी आणि गडदरी, शेणाच्या गारीत किंवा खड्ड्यामध्ये आंधळाच आहे. याचं कारण असं की सद्गुरूंमुळं, सद्गुरु कृपेमुळं म्हणजे सद्गुरु करत असलेल्या अनुग्रहामुळं, सद्गुरूंकडून घडत असलेल्या श्रवणामुळं आपले जे विचार आहेत तर ते त्या विचाराला खरा सामना सद्गुरु वचनानेच होतो. आपल्या विचाराला काउंटर बाकी कोणीच करत नाही, सद्गुरूकडून जे श्रवण होतं त्यामुळंच. नाहीतर आपलं चाललंय ते ठीकच प्रत्येकाला वाटत असतं, पण त्याच्या पुढं काय आहे हे केवळ सद्गुरूंमुळं प्रेरणा शिष्याला मिळत राहते. अजून पुढं आपल्याला जायचं आहे आणि नक्की काय करायचं आहे हे सद्गुरूंशिवाय समजत नाही. आंधळे चाचरोनी पडे असं समर्थ म्हणतात, गाडी आणि गडदरी, तर तशा प्रकारे सद्गुरूंखेरीज हे होत, अशा प्रकारे होत. जैसे नेत्री घालिता अंजन पडे दृष्टीस निधान, तैसे सद्गुरु वचने ज्ञान प्रकाश होय. डोळ्यामध्ये अंजन घातलं, ही अंजन ही कवी कल्पना आहे बर का. या अंजनावरून कित्येकांनी डोळ्यात घालण्याच्या काय काजळ मलम नेत्रां कुठली जर कोणाचं ब्रँड असेल तर त्याच्यावर मी टीका करत नाहीये, पण अंजन म्हणजे जी गोष्ट डोळ्यात घातली असताना आपल्या दृष्टीला सांप्रत जे दिसतं त्याच्यापेक्षा अधिक दिसायला सुरुवात होणं, हे अंजनानी घडतं. आणि त्यामुळं जरा जमिनीत वगैरे कुठं पुरलेलं धन, भिंतीत पुरलेलं धन समजतं. पूर्वी असं होतं की बँकां होत्या त्यामुळं घरात ठेवलेलं धन हे खरं म्हणजे चोरीमारीनी जायचं. तुमची शक्ती कमी पडली, एक दरोडा आला तरी देखील असं ठेवून ठेवून कुठं ठेवणार, घरात ठेवणार. म्हणजे आत्ताही तीच अडचण आहे. तुमचं जर घर उघडलं तर तुम्ही काय कुठं ठेवलेलं असेल ते सगळं सापडतं, सगळं मिळणारच. म्हणून पूर्वी खड्ड्यामध्ये ठेवायचे अथवा भिंतीमध्ये ठेवायचे, ते जाऊ नये म्हणून. पण एखादा चोर डोळ्यात अंजन घालून आला, ही कवी कल्पना अशा करता की धनाच्या लालसेनी ही सगळी कवी कल्पना निघाल्या. परीस देखील धनाच्या लालसेनी निघालेली कल्पना आहे. कुठल्याही वस्तूचं सोनं होणं, सोन्याला व्यावहारिक मूल्य आहे, आपली भरभराट व्हावी म्हणून. तसं अंजन देखील घालून तुमच्या घरात मी जर आलो, अशा प्रकारे अंजन काम करेल. पण याचा परमार्थाच्या करता फार या कल्पनांचा उपयोग मग संतांनी केला. जसं डोळ्यामध्ये अंजन घातल्यानंतर दृष्टीला निधान प्राप्त होतं, भूमिगत धन हे स्पष्ट समजतं आणि ते तुम्हाला नेता येतं, तैसे सद्गुरु वचने ज्ञान प्रकाश होय. सद्गुरु वचन तुमच्याकरता, तुमच्या दृष्टीकरता असा अंजनाचं काम करतं. सद्गुरु महावाक्याचा उपदेश करतात आणि त्यांच्या अनुग्रहाचा जो प्रसंग असतो तर त्यावेळेला त्यांचं सगळं ज्ञान त्यांच्या अंतर्यामी एकवटलेलं असतं आणि तिथून ते एखाद्या बाण जसा सणसणत यावा आणि लक्षभेद त्यांनी करावा तसं जो तयार शिष्य आहे ऐकण्यासाठी सर्वांगांनी तयार झालेला आहे मन बुद्धी चित्त, तर त्याच्या आत ते वचन जातं। श्रद्धेमुळं तो सश्रद्धही असावा, त्यांनी ते आत जाऊ द्यावं। शाप आणि अनुग्रह सामर्थ्य ही जी गोष्ट आहे तर तीही अशीच आहे, एखाद्या ऋषीने शाप दिला तर ते समग्रतेने आत जाऊन एक वाक्य जर उच्चारले तर ऐकणाऱ्याला असं वाटत असे, त्या ऐकणाऱ्याच्या आत ते जात असे। जर कोणी म्हटलं की जसा जसे आम्ही पुत्र पुत्र असं करत मरतो आहोत आत्ता, तसा तू पुत्र पुत्र करत मरशील, तर ते एखाद्या बाणासारखं आत गेलं। बाणानेच श्रावणाच्या आई वडिलांचा मृत्यू झाला, पण ते शापाचे शब्द देखील तसे बाणासारखे दशरथाच्या आत गेले। आणि अशीच परिस्थिती मग बाह्य जगतही ते सगळं खरं होण्यासाठी, ते सत्य होण्यासाठी वचन बाह्य जगत जणू बांधील असतं, तशीच परिस्थिती निर्माण झाली। ऐकणारा त्याच्यातून सुटू शकत नाही। शापाचं सामर्थ्य सांप्रत काळी मला अनंतराव म्हणाले, वरदानंद भारती, की हे सामर्थ्य कलियुगात नाही असं ते म्हणाले, पण अनुग्रह सामर्थ्य आहे। अनुग्रहानी शिष्य आत्मज्ञानापर्यंत पोचू शकतो, आणि असे पोचलेले आहेत म्हणून तर गुरु शिष्य परंपरेने संप्रदायाच्या संप्रदाय चाललेले आहेत। जैसे नेत्री घालित अंजन पडे दृष्टीस निधान, तैसे सद्गुरु वचने ज्ञान प्रकाश होय। सद्गुरु विण जन्म निर्फळ, सद्गुरु विण दुःख सकळ, सद्गुरु विण तळमळ जाणार नाही। पुढच्या वेळेला बघू। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 विठ्ठल। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कवीवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत। ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृध कस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरी 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 हरी। ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामीजी स्वामीजी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।